आजचे दैनिक सुभक्तिपर पद 16 ऑक्टोबर. परमेश्वर ईर्ष्यावान आहे याची भीती बाळगून आशा ठेवणे. ज्याचे नाव ईर्ष्यावान आहे तो परमेश्वर ईर्ष्यावान आहे. निर्गम 34:14. देव त्याच्या नावाच्या प्रतिष्ठेसाठी अफाट ईर्ष्यावान आहे आणि तो अशा लोकांविरुद्ध भयंकर क्रोधाविष्ट होऊन त्यांचा न्याय करतो ज्यांचे अंतःकरण त्याच्या ठाई असायला पाहिजे, परंतु ते इतर गोष्टींच्या मागे जातात. जसे की एक पत्नी आपला नवरा सोडून दुसऱ्या प्रियकराच्या मागे जाते. उदाहरणार्थ एजकेल 16:38-40 मध्ये तो विश्वास न ठेवणाऱ्या इस्रायला म्हणतो, जारिनी व रक्तपाती स्त्रिया यांचा न्याय करावा तसा मी तुझा न्याय करेन, आणि क्रोधाने व ईर्ष्येने मी तुझा रक्तपात करेन. मी तुला त्यांच्या हाती देईन, म्हणजे ते तुझी कमांडर घरे उद्ध्वस्त करतील, तुझी उच्च स्थाने पाडून टाकतील, तुझी वस्त्रे हिरावून घेऊन व तुझी उंची जवाहीर काढून घेऊन तुला उघडी नागडी करून सोडतील. ते तुझ्या विरुद्ध मंडळी जमून आणून तुला दगडमार करतील व आपल्या तलवारींनी तुला भोसकतील. तुम्ही या सावधगिरीच्या इशाऱ्याकडे आपले कान लावावे अशी मी तुम्हाला विनंती करतो. तुमची समर्पित प्रीती आणि भक्ती यासाठी देवाची ईर्ष्या ही सदैव अंतिम दावा ठरते. ज्या काही गोष्टी तुम्हाला भ्रामक आकर्षण देऊन देवावरील तुमची प्रीती हिरावून घेतात, त्या सर्व तुमच्यावर उठून तुम्हाला उद्ध्वस्त करतील. देवाने तुम्हाला जे जीवन दिले त्याचा उपयोग तुम्ही त्या सर्व सामर्थ्याच्या विरुद्ध व्यभिचार करण्यासाठी करावा ही एक भयानक गोष्ट आहे. परंतु तुमच्यापैकी जे खरोखर ख्रिस्ताशी एकरूप झाले आहे ते तुम्ही बाकी सर्व गोष्टींचा त्याग करून केवळ त्याच्याशी जोडून राहण्याचे आणि त्याच्या प्रतिष्ठेसाठी जीवन जगण्याचे आपले वचन पाळता, त्या तुम्हासाठी देवाची ईर्ष्या मोठे समाधान आणि मोठी आशा आहे. कारण की देव त्याच्या नावाच्या प्रतिष्ठेसाठी अफाट ईर्ष्यावान आहे. म्हणून जे काही किंवा जो कोणी त्याच्या विश्वासू पत्नीच्या कल्याणासाठी धोका निर्माण करतो ते सर्व ह्या सर्व समर्थ देवाचा वैरी ठरते. देवाच्या विश्वासू पत्नीसाठी म्हणजे त्याच्या विश्वासू लोकांसाठी हे शुभवृत्त आहे. जार कर्म करणाऱ्या आणि आपली अंतकरणे जगाला विकणाऱ्या व देवाबरोबर वैर ठेवणाऱ्या लोकांसाठी देवाची ईर्ष्या विनाशकारी आहे. याकोब 4:3-4. परंतु जे लोक आपल्या कराराची शपथ पाळतात आणि आपण ह्या जगात परके आणि प्रवासी आहो असे मान्य करतात त्यांच्यासाठी त्याची ईर्ष्या मोठे समाधान आहे.